जय राधे जय राधे राधे जय राधे जय श्री राधे जय राधे जय राधे राधे जय राधे जय श्री राधे
जय राधे जय राधे राधे जय राधे जय श्री राधे
जय राधे जय राधे राधे जय राधे जय श्री राधे श्री राधा रानी की
जय
श्री राधा श्याम सुंदर भगवान की
जय
श्री लाडिली लाल की
जय
लाडिली का मतलब है राधा रानी लाडकी और लाल का मतलब है कृष्ण तो बरसाना मध्ये आपण आता बरसाना मध्ये आलो आहोत हे बरसाना धाम आहे आणि याच्यामध्ये लाडिली लालच्या मूर्ती इथे विराजमान आहेत बरसानाचा इतिहास असा आहे की जेव्हा भगवंताने सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्मांड निर्माण केलं त्या ब्रह्मांडाच्या मध्ये सगळ्यात आधी कोण जन्मलं फर्स्ट लिव्हिंग एंटिटी कोण आहे ब्रह्मदेव विष्णूच्या नाभीमधून कमळ निघतं त्या कमळावरती ब्रह्माचा जन्म होतो ब्रह्मांना काही माहीत नसतं काय करायचं मग ब्रह्माच्या हृदयामध्ये भगवंत ज्ञान देतात तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यंती यत सूर्यः चार श्लोक सांगून भगवंत त्याला पूर्ण ज्ञान देतात मग त्यावेळी ब्रह्मदेवाला कळतं की आता भगवंताची कृपा प्राप्त करणं खूप आवश्यक आहे म्हणून भगवंत पहिल्या सत्ययुगाच्या पहिल्या 60,000 वर्षापर्यंत तपस्या करतात 60,000 इयर्स आपण काल उपवास केला की नाही काय काय खाल्लं साबुदाणा खिचडी हां एकादशी का डोसा बटाटे के सब्जी पनीर डाल के और साबुदाणा के पापड तळे हुए घी में कुटू के आटे का लड्डू शेंगदाणे का लड्डू क्या क्या खाया होगा मालूम नहीं हमारा व्रत है ऐसे द्वादशी को किसने बुलाया ना आपको प्रसाद के लिए बोला एकादशी का व्रत के बाद द्वादशी में कैसे आ सकते हैं मतलब क्या एकादशी के व्रत के नाम पे इतना खाया है कि द्वादशी में कैसे आपके घर में आ सकते हैं ऐसे गुजराती में एक म्हण है कि द्वादशी को कैसे आने का आपके घर पे खाना खाने एकादशी तुप्पट खाशी असा आपला व्रत ब्रह्मदेवाने 60,000 वर्ष केवळ हवा घेऊन जप केला तपस्या केली तरीही फळ प्राप्त झालं नाही आपल्या कामाला लागले म्हणजे ऑफिसमध्ये गेले निर्माण करायचं कारण निर्माण करायचं सृष्टी निर्माण करायचं काम आहे ना प्रजोत्पादन करायचं आहे प्रजापती बनवायचे आहेत पूर्ण सत्ययुग आपलं काम केलं आणि त्या पहिल्या सत्ययुगाच्या शेवटची 60,000 वर्ष पूर्ण तपस्या केली पहिल्यांदा किती केली होती 60,000 परत किती केली 60,000 किती झाले एकत्र 1,20,000 वर्ष त्यांनी तपस्या केली 1,20,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले आणि दर्शन दिलं तुला काय पाहिजे नारद ब्रह्मदेव काय म्हणतात आपण काय म्हटलं असतं भगवंताकडे समजा आत्ता भगवंत तुमच्यावर प्रकट झाले बोला देवी क्या चाहिए बोलो वरदान मांगू तर तुम्ही काय म्हणाल देवा जरा 10 मिनिट टाइम प्लीज जरा यादी बनवू दे यादी जरा काय काय पाहिजे तर एकाच वेळी एक बारी मौका आया तो पूरा काम कर लेंगे आपण है ना लगेच आपल्या मनामध्ये काही मला गाडी पाहिजे मला घर पाहिजे मला बंगला पाहिजे जमीन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे 10 मुली पाहिजेत काय असेल ते ब्रह्मदेव म्हणाले मला तुमच्या पायाची धूळ पाहिजे आणि काय नको असं नाही मला आणखी मोठं ब्रह्म बनवा, आणखी मोठ्या ब्रह्मांडामध्ये जन्म द्या, तिकडे मला अधिकारी बनवा, असं नाही. मम उपरी क्रीडा करिष्यसी, माझ्यावर तुम्ही क्रीडा करा. तुमच्या आणि राजाराणीच्या आणि ग्वालबालांच्या आणि गोपींच्या चरणाचे धूळ मला पाहिजे. भगवत म्हणाले तथास्तू वृषभानो पुरम गत्वा, तू बरसाण्यामध्ये जा, तिकडे पर्वत बनव. तर तुम्हाला म्हटलं मी तथास्तू, तू दगड हो, तुम्हाला काय वाटेल? अरे हे काय वरदान झालं काय? आता होतो तो बरा होतो मनुष्य, मी दगड काढून टाकला. मला भगवंतांनी ब्रह्मदेवाला दगड बनवलं आणि आपल्या ब्रह्मदेवाला चार मुख आहेत ना, म्हणून ते चारमुखी पर्वत बनले बरसाण्यामध्ये, चारमुखी पर्वत. म्हणून या ठिकाणी आपण ब्रह्माच्या एकाच्या एका मुखावरती बसलेलो आहोत. चार मुख आहेत ना, ते चार पर्वत आहेत ना, त्यात एक पर्वत आपण बसलो आहोत, त्याचं नाव काय आहे? भानुगड. हे चार पर्वत आहेत, भानुगड, दानगड, विलासगड आणि मानगड. हे ब्रह्माचे चार मुख आहेत, चार पर्वताची शिखरं आहेत ती. असे आपले ब्रह्मांडाचे सगळ्यात प्रथम नागरिक जे आहेत ना, सगळ्यात प्रथम मोठे अधिकारी ब्रह्मदेव, ते इथे पर्वत बनून राहिलेले आहेत. आपण तेव्हा चढलो सुद्धा आपले पाय घेऊन, नाही का? पण ब्रह्मदेवाला कसं आहे, देवाच्या चरणाची धूळ पाहिजे, म्हणून ते पर्वत होऊन बसलेले आहेत. ते काय सांगतात आपल्याला, की सगळ्यात मोठी प्राप्ती म्हणजे मोठं व्यक्ती बनणं नाही, सगळ्यात मोठी प्राप्ती म्हणजे भगवंताची चरणधूळ प्राप्त करणे, कृपा प्राप्त करणे. ते भानुगड आहे, त्याचं नाव भानुगड का पडलं आहे? कारण राधेच्या वडिलांचं नाव काय आहे? वृषभानू. त्यांचा गड जिथे आहे तो भानुगड, भानू महल ज्या ठिकाणी आहे त्याचं नाव भानुगड. तर ह्या ठिकाणी राधाराणी आपल्या मोठ्या भावासोबत, लहान बहिणीसोबत आणि आई वडिलांसोबत निवास करते. त्यांचं नाव काय काय आहे? वडिलांचं नाव काय? वृषभानू महाराज. आईचं नाव काय?
कीर्तिदा
देवी. मोठ्या भावाचं नाव काय? श्रीदामा. आणि छोट्या बहिणीचं नाव काय? अनंग मंजरी. असा हा परिवार आहे. वृषभानू महाराजांना आठ भाऊ आहेत, चार मोठे चार छोटे, प्रत्येकाला एक एक मुलगी आहे. ते प्रत्येकी एक मुलगी किती झाल्या एकूण मिळून? राधा मिळून नऊ, राधा सोडून आठ. तर ते आठ ज्या मुली आहेत ना, त्या त्यांच्या फर्स्ट कझिन आहेत राधाराणीच्या, आणि त्याच अष्टसखी आहेत. ललिता, विशाखा, इंदुलेखा, तुंग श्रीदेवी, रंगदेवी, सुदेवी, चित्रादेवी आणि तुंगविद्या. ललिता, विशाखा, इंदुलेखा, रंगदेवी, सुदेवी, चित्रा, तुंगविद्या, अशा आठ सखी आहेत त्यांच्या, अष्टसखी. आणि आठ गावं आहेत अशी, मध्ये बरसाना आहे आणि कमळाच्या आठ पाकळ्याप्रमाणे आठ गावं आहेत. आणि त्या आठ गावामध्ये या आठ सख्या राहतात आपल्या आईवडिलांसोबत आणि बरसाण्यामध्ये लीला करतात. बरसाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते राधाराणीचं घर आहे, निज धाम आहे तिथे राधाराणीचं. आणि प्रभाव इतका आहे राधाराणीचा की बरसाण्यामध्ये कधी राक्षस नाही आला, कधीच नाही आला. ती मोठी कहाणी आहे. कंसाने तिकडे एकदा प्रवेश करायचा प्रयत्न केला तर प्रवेश करता क्षणी कंस स्त्री बनला. बरसाण्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर कंस का क्या हो गया? कंसनी गोपी हो गया, स्त्री हो गया. वो सहा महिने गोपींनी त्याला गोवऱ्या बनवायला शिकवलं. कळलं तुम्हाला? महाराज कंस, सब दुनिया भयभीत आहे उनसे. लेकिन जेव्हा स्त्री बनला रड रड रडला. आता पंचायत कशी? जायला पण नाही आणि यायला पण नाही, कारण परत गेलं तर कुठे? आपल्या घरी लोक काय म्हणणार? अरे महाराज तर बायकी बाई बनले. तिकडे पण तोंड खायचं काय सोय नाही, इकडे पण सोय नाही, कारण इथे पण बाई बनल्यानंतर काय करायचं? सगळ्या मुली हसत आहेत त्यांना, बघा 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 कंस महाराज, बघा बघा कसे बाई बनले, बघा टाळ्याबाजून हसत आहेत सगळे लोक. खूप खूप रडले, खूप खूप पाया पडले, गडगडले एकदम, मला वाचवा मला वाचवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांची मस्करी मस्करी करत करत त्यांच्याकडून सहा महिने गोवऱ्या बनवून घेतल्या, त्यांच्याकडून गोशाळा साफ करून घेतली. हां, आणि कसं असतं माहिती आहे का, सकाळी गाय उठते ती मूत्र सोडते, शेण टाकते, हे शेण गोळा करायचं, गोळा करायचं, जायचं ते थापायच्या गोऱ्या भिंतीवर आणि झाडावर, त्या चिकटवायच्या, वाट बघायची सुकल्या ते वरच गोळा करायच्या, गोळा केल्या की टोपलीत घालायच्या, टोपलीत घेऊन घरी यायचं आणि घरी येऊन त्या रचायच्या घरामध्ये, एका घरामध्ये ते पण त्याचं बनलेलं असतं, गोबराचं बनलेलं असतं, ते शेणाचं बनलेलं असतं घर, ते पण सुकवायचं, त्याच्यामध्ये घर बनवायचं, त्याच्यामध्ये सगळ्या गोऱ्या जमा करायच्या. अशा पद्धतीने डोळ्यामध्ये अश्रू आणून रडत रडत पूर्ण संकोचपूर्ण भावनेने 6 महिने आमच्या कंस महाराजांनी गोपी रूपामध्ये शेणाच्या गोऱ्या बनवल्या आणि खूप रडले ते शेवटी कंस महाराज. मग जर आदराने आली दादाने असं सांगितलं, पुन्हा इथे आलास परमनंट श्री बनवीन. ज्ञान ठेवायचं, आता 6 महिन्यात काम संपतंय, एक्सपायरी डेट आ गए, एक्सपायरी डेट. कंसनी गोपी का जन्म हुआ 6 महिने पहले, एक्सपायरी डेट 6 महिने के बाद, लेकिन दोबारा आया यहां पर परमानेंट कन्या बना दूंगी. चलो ये मेरे कुंड में स्नान करो, दोबारा पुरुष शरीर प्राप्त हो जाएगा. म्हणून कंसाने त्या गोपी रूपामध्ये तुरंत त्याचा उडी मारली आणि तो पुन्हा पुरुष बनला. आणि पुरुष बनल्या क्षणी ओल्या कपड्यात जो पळाला सीधा मथुरेपर्यंत. का? जर त्याचं मन बदललं तर मध्येच. हां, आता ती बोलली आहे तो पुरुषाला मिळेल, लगेच मन बदललं तर परत बनेल, परत कन्या बन. ते मन बदलण्याआधी काढता पाय घ्या इकडनं. अशा प्रकारे कंस महाराज तिकडून पळून गेले आणि ते पुन्हा आले नाहीत. त्यांचा कोणी मनुष्य तिथे आला नाही परत. त्याचं कारण काय, त्यांनी असं का केलं? तर त्यांना कृष्णाबरोबर आणि गोपींसोबत राधेला तिथे अतिशय उत्कट लीला करायची इच्छा होती. त्या उत्कट लीलामध्ये ही बाधा नको ना, हा 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 करके आएगा बीच में, फिर बाधा, फिर उसको मारो, फिर स्नान करो, फिर खाना खाओ, फिर वो बीच में कितना इंटरप्शन होता है ना उसमें. अतिशय प्रेमपूर्ण लीलेमध्ये असा व्यवधान नाही होऊ शकत. आणि आपल्या घरी आपल्या बरसाण्यामध्ये अति उत्कट लीला उत्पन्न व्हावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी ह्या लीलेमार्फत कंस महाराज का दरवाजा बंद कर दिया. म्हणून नंदगाव, बरसाना आणि जावट या ठिकाणी कोणी राक्षस नाही आला. जो कोई राक्षस आया ना, वो मधुबन, तालवन, वृंदावन, मथुरा इधर सब आते थे, उधर उनका वध होता था. धेनु तालवन में धेनु का सुर का हुआ, किसी घाट में किसी का हुआ. अशा प्रकारे राक्षस का वध कभी हुआ, गौचारण जब चल रहा था ना, गाय चारण्याचं काम चालू होतं ना, त्यावेळी दुपारी वध करायची, मग जेवण करायची आंघोळ करून जमुनेमध्ये, परत गाय चारायची, मग घरी यायचे परत. असं हे पवित्र स्थान आहे. म्हणजे अख्ख्या वृंदावनामध्ये एकदम उत्कट लिहिलं झालेलं आहेत, त्यात काय वाद नाही आहे. पण उत्कटामध्ये सुद्धा आणखीन उत्कट, अति उत्कट, अति उत्कट सर्वोत्तम लीला ज्या आहेत ना, त्या इथे झालेल्या आहेत. म्हणून ती व्यवस्था केली भगवंतानी. तर हे ते 4 शिखर आहेत. बरसाण्याचं वैशिष्ट्य असं आहे, गिरी खोर खिरक गिरी गहेवर, हे 4 वैशिष्ट्य आहेत. खोर म्हणजे काय, जलाशय, अनेक कुंड आहेत तिथे बरसाण्यामध्ये, अनेक अनेक कुंड आहेत. एक कुंड असं आहे की ते राधाराणीने आपल्या हळदीचे हात धुतले तर ते कुंड पिवळं झालं पूर्ण. पिली पोखर त्याचं नाव आहे, अतिशय उत्कृष्ट. त्याच्यानंतर आणखी कीर्तिदा कुंड आहे, जलमहल आहे, अरे काय काय नाही तिथे, हां, धोनी कुंड आहे, बिहार कुंड आहे, असे खूप कुंड आहेत. तर एक वैशिष्ट्य आहे म्हणजे अनेक कुंड आहेत तिथे खोर नावाचे, म्हणजे खोर म्हणजे जलाशय. खिरक म्हणजे काय, आय थिंक मैंने मिस्टेक किया आपको बताने में. खोर का मतलब है नैरो रोड, पतली गली, तिथे एक विशेष स्थान आहे सांखरी खोर नावाचं. आणि खिरक म्हणजे जलाशय, सॉरी, हां, खिरक म्हणजे जलाशय, म्हणजे एक धवनी कुंड, विहार कुंड, जलमहल, विश्वभानुकुंड, जे काय आहे ते सगळं खिरकमध्ये येतं. खोर म्हणजे पतली गली. तिसरं काय, गिरी, खोर, किरक आणि गिरी म्हणजे 4 शिखर पर्वतमय. आणि गहेवर ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, चौथी गोष्ट जी आहे ते म्हणजे तिथे एक गहेवर वन आहे जे स्वतः राधाराणीने आपल्या हाताने बनवलेलं आहे. हाताने आपली वेली लव त्यांनी रोवल्या, वृक्ष रोवले, त्यांना पाणी दिलं, त्यांना खत पाणी दिलं, त्यांची देखभाल केली, त्यांना मोठं केलं, असं पूर्ण गहन सुंदर वन त्यांनी आपल्या हाताने तयार केलं आहे. असं म्हणतात की लहानपणी त्या वनातल्या वृक्षांबरोबर राधाराणी वेलींचं लग्न लावायचे, वेली आणि वृक्ष यांचं लग्न लावायचे, खेळ खेळमध्ये, खेळणे के मूडमे, असं सुंदर वन आहे ते. आणि त्या वनामध्ये श्रृंगार करून राधेला हातात धरून कृष्ण भगवंत वेली सावरत सावरत त्याला आत घेऊन जातात. राधे जू आगे चल घ्यावर वन भीतर जया कोयल बोली रे. ह्या ज्या ठिकाणी कोकिळा पोपट मोर गात असतात अशा सुंदर वनामध्ये वाहत्या वेलींच्या वनामध्ये श्रीकृष्ण हात धरून राधाराणीला त्या वनात प्रवेश करवतात. सुंदर घ्यावर वन आहे ते. आणि ते घ्यावर म्हणे बरसानाचं हार्ट आहे. हार्ट बरसाना जर व्यक्ती असेल त्याचं हार्ट जे आहे ते घ्यावर वन आहे. आणि त्यामध्ये ते कुंड आहे घ्यावर कुंड. असं उत्कृष्ट ते व्यवस्था आहे. तर खोर खिरक गिरी आणि घ्यावर ते गिरी जे आहे चार आहेत ना, चार शिखर आहेत. पहिले शिखर काय आहे भानुगड, दुसरं आहे दानगड. दानगडामध्ये भगवंत भिक्षुक होऊन प्रेम का दान मांगते भगवान राधाराणीचे, इसलिए वो दानगढ है. सबको देने वाले भगवान खुद भिक्षुक बनके वहां पर दान मांगते हैं, प्रेम का दान मांगते हैं. त्याच्यानंतर तिकडे पुढे काय आहे कुशल बिहारी मंदिर आहे दानगडावरती. एका राजाने हे मंदिर जुनं झालं म्हणून नवीन मंदिर बनवलं आणि असा विचार केला की आपण ह्या मूर्ती ज्या आहेत ना तिकडे शिफ्ट करू, जुनं मंदिर कॅन्सल करू, नवीन भव्य मंदिर बांधू आणि ह्या मूळ मूर्ती इकडनं घेऊन तिकडे शिफ्ट करू, स्थापना तिकडे करू. असं म्हणून त्या राजाने अनेक वर्ष पहाडावरती दगडं पोचवून त्याचं कोरीव काम करून असं पूर्ण कोरीव काम करून मोठं भव्य मंदिर बांधलं. आणि उद्या उत्सव आहे, ह्या मूर्ती तिकडे आणणार उद्या आणि स्थापना करणार. असं आजपर्यंत पोचले एवढं काम करत. उद्या उत्सवाची व्यवस्था झालेली आहे पूर्णपणे, पुरेत बोलवले आहेत, स्थापनेची व्यवस्था केली आहे. हरे कृष्णा. आज रात्री राधाराणी वो सपने में आ गई राजा के. त्याला काय म्हणते की तू मला इथे शिफ्ट करू शकत नाहीस कारण हे माझं घर आहे, ओरिजिनल घर आहे, माझं घर मी सोडून तिकडे जाऊ शकत नाही, त्यामुळे आय एम सॉरी आय विल नॉट कम देअर. जर त्या ठिकाणी तुम्ही असता तर काय केलं असतं, तुम्हाला काय वाटलं असतं? असा विचार करा की तुम्हीच ते राजा आहात, तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे, अनेक वर्ष तुम्ही तिथे मेहनत करून कारागीर आणून कोरीव काम करून एवढं मोठं भव्य मंदिर उभं केलेलं आहे, एवढं भव्य मंदिर की त्या मंदिरात हे मंदिर काहीच नाही. आणि आता उद्या प्रतिष्ठापना आहे आणि आज रात को आपको मेसेज मिलता है की सॉरी मैं नहीं आ रही हूं, तुम्हाला काय वाटेल सांगा. एक क्षण विचार करा की मीच तो आहे, काय वाटलं तुम्हाला?
पहिले क्यों नाही बताया,
पहिले क्यों नाही बोला, आज के बदले में पहले स्वप्न में क्यों नहीं आए? अगर पहले दिन जब मैंने संकल्प किया था, माल नहीं मंगाया था, अभी तक डिजाइन खाली बनाया था, तब बोलते तो इतना मेहनत बचती ना आप, ऐसा पहला प्रश्न आएगा. राजा ने ऐसा नहीं बोला. राजा ने काय म्हटलं, तुमच्या सुखा करता तुमच्या आनंदा करता म्हणून मी एवढं काम केलं, पण जर तुमचं सुख इथे राहण्याकरता असेल तर माझा मूळ सुख त्याच्यामध्येच आहे, मला काही हरकत नाही. कारण माझं एवढं मोठं काम केलं म्हणून मला काही दुःख नाही की एवढं मोठं मेहनत घेतली मी एवढं वेस्ट गेलं असं मला काही वाटत नाही. माझं एवढं काम करण्यामागे उद्देश काय होता की तुम्हाला सुख मिळावं, आणि तुमचं सुख जर इथे राहणार असेल तर माझंही सुख त्याच्यामध्येच आहे. ही महानता आहे. हां, त्याने भांडण नाही केलं भगवंताशी, ये क्या इतना मेहनत किया अभी इतना सब किया अभी तुम लोग भी आते नहीं हो, क्यों नहीं आते हो, कुछ ना कदर करो मेरी, दो दिन तो आ जाओ कम से कम. ऐसे नहीं, सेवक हा कायमचा सेवक असतो. तो 10 मिनिटाकरता मालक नाही बनत कधी, मध्ये नियंत्रक नाही बनत 10 मिनिटाकरता. पण सेवक हा खरा सेवक हा कायमचा सेवकच असतो. आणि सेवकाचं वैशिष्ट्य काय? मालकाची संतुष्टी हे त्याचं वैशिष्ट्य असतं. 10 मिनिटाकरता मालक बनून त्याला ऑर्डर नाही करत तो, असं करा तसं करा, तुमची जी काय इच्छा असेल ती आमची इच्छा. म्हणून ते मंदिर जे आहे ते खूप महान मंदिर आहे. कारण का? त्यांनी राधाराणीची इच्छा आपली इच्छा मानून तिकडे नवीन मूर्ती स्थापन केल्या आणि काही दुःख नाही केलं. तो खरा भक्त, आपल्या स्वामिनीची इच्छा प्रमाणे आपण जगणं म्हणजे भक्त खरा तो. तर ती कथा आहे त्या मंदिराची. त्याचं नाव काय आहे? राधा कुशल बिहारी मंदिर. सेकंड जे शिखर आहे ते. थर्ड शिखर आहे विलासगड. त्या शिखरामध्ये भगवंत झुला झुलतात, झोपाळावरती खेळतात, रास करतात, भरपूर गोष्टी तिथे करतात. त्याचं नाव विलासगड, म्हणजे विलासलीला करतात, आनंदाच्या लीला. आणि चौथा गड जो आहे तो सगळ्यात अतिउत्कट आणि सगळ्यात कसा माहिती ना उत्कट, आणखी उत्कट, अतिउत्कट, परम उत्कट, उत्कटोत्तम असं आहे इकडचं काम. म्हणजे ती जे ना गहराई, जे ना गहराई डेप्थ जी आहे ना ती अशीच 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 वाढत असते कायमची. तसं हे सगळ्यात उत्तम स्थान आहे, कारण इथे कोणी राक्षस आलं नाही. पण त्यामध्ये पण आणखी आतमध्ये असं आतमध्ये शेवटचं काय आहे मानगड, तिथं राजाराणी रुसून बसते जाऊन. जे अनेक कारणं आहेत, भगवंत कधी उशिरा येतात, ते राजाराणी उशिरा येते, की भगवंत उशिरा येतात. तिथं काय झालं नीट आहे का, भगवंतांनी त्याचा श्रृंगार केला राधेचा, राधेने त्याचा श्रृंगार केला, दोघांनी एकमेकांचा श्रृंगार केला, श्रृंगार पूर्ण झाला. राधा काय म्हणते, आता तुम्ही माझं वर्णन करा सौंदर्याचं, मी बसलेले आहे, मी वर्णन सुरू करा. तर भगवंताला कळे ना की काय वर्णन करू, एवढं अप्रतिम सौंदर्य आहे, काय तुलना करू, गुलाबाचं फूल म्हणू की कमळाचं फूल म्हणू की काय म्हणू, असे कुठची वस्तू दिसेना की यांच्या तोडीची वस्तू असेल. ही सौंदर्य, जे अप्रतिम सौंदर्य आहे, त्याला तुलना करण्याकरता वस्तू सापडेना. सर्व ठिकाणी बघितलं, कुठे सापडेना वस्तू. मग आकाशात पाहिलं, म्हणून चंद्र दिसला, चंद्रमा, म्हणे हे चांगली गोष्ट आहे. ते म्हणाले जर मुखकमल जे आहे ते चंद्राप्रमाणे आहे. आता इथे किती बायका बसलेत हां, तर नवरा त्यांना बोलला की तुझा चेहरा चंद्राप्रमाणे आहे, तर ते काय येतात तुमच्या करता, काय खीर बनवू का आज वडे बनवू सांगा. एवढा आनंद होईल तुम्हाला, आहे की नाही. कुठच्याही बाईला तर नवऱ्याने म्हटलं तुझा चेहरा चंद्रमासारखा आहे, तर आणखी काय पाहिजे बायकोला. रामच्या राजाने राग आला एकदम उलट का, तिने कारणं पण दिली की तुम्ही चंद्राची कोर आणि माझी तुलना करून माझा अपमान केलाय म्हणे. का बरं, चंद्रावर डाग असतात, आमच्या सौंदर्यामध्ये डाग नाही आहेत. नंबर वन. नंबर टू म्हणतात की चंद्राला हे अवकाळा असते ना, अवकाळा म्हणजे कशी पूर्णिमा के बाद में क्या होता है, कम 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 कम, एक दिन अदृश्य. म्हणे माझं सौंदर्य जे आहे ते कधीच कमी नाही होत, नेहमी वाढत असतं, कधीच कमी नाही होत. चंद्र कसा, शून्यातना पुन्हा पौर्णिमा होते, पौर्णिमात पुन्हा शून्य होतो, नाही का, अमावस्येपर्यंत. असं वरती खालती आमचं होत नाही, आमचं सौंदर्य कायमचं वाढणारच असतं, वृद्धिंगत होणार असतं. तिसरं काय, चंद्राला ग्रहण लागतं, आमच्या सौंदर्याला कधीच ग्रहण लागत नाही. चंद्र परप्रकाशित आहे, आमचं सौंदर्य जे आहे ते स्वयंप्रकाशित आहे. आणि लास्ट कारण, हे सबी ठीक आहे बोलते, प्रॉब्लेम नाही आहे, माझी जी प्रतिस्पर्धी आहे, एक प्रतिस्पर्धी आहे तिची, चंद्रावली नावाची राधाराणीची, प्रेमामध्ये सगळं लुटोपुटीचं काम असतं सगळं. ते एक हा ग्रुप आहे, एक तो ग्रुप, एक फेवरेट ग्रुप आहे, एक आवडता एक नावडता, तसा एक ग्रुप आहे गोपींचा, त्याची नेता कोण आहे, चंद्रावली. ती यांची जशी प्रतिस्पर्धी आहे ना, तिचं नाव त्या चंद्रामध्ये आहे, चंद्रावली. उसका नाम जिसमें है उस चंद्र की तुलना हमारे से कर रहे हैं. हरी बोल, थैंक यू वेरी मच. असं म्हणून रुसून निघून गेली, राघवन निघून गेली, जसली जाऊन पडा तिथे जाऊन बसली पर्वतावरती. तर कृष्णाने मग बोलवलं ललिताला, ललिता गडबड हो गया, सोचा था क्या और क्या हो गया, मैंने कुछ सोचा था और कुछ बोला लेकिन उलटा ही परिणाम हो गया, अब बचाओ मुझे आप. तर ललिता गेली त्याला समजून सांगायला, पण ती कुठे ऐकते, आणखी वरती गेली पर्वतावरती, परत खाली ललिता आली. तर कृष्ण म्हणतात परत का आलीस, जा दिला समजावून सांग. परत गेली, परत गेली ती आणखी वरती गेली. असं करत करत ती ललिता बिचारी खालती वरती खालती वरती, हा इकडनं ढकलतो ती तिकडनं ढकलते. ती म्हणते आवत जावत हार गई ती, हां वरती खाली जाऊन थकले मी आता, तुम्ही पण सोडत नाही ती पण सोडत नाही, काय करू काय आता मी. मग तिने काय केलं, याला बोलवलं कृष्णाला, आणि त्याचा हात धरला असा, आणि हिचा पण हात घेतला आणि ते जॉईन करायचा प्रयत्न केला. पण ती कुठे बघते, ती हाताला अशीच करते, बघत पण नाही त्या दिशेमध्ये, कारण त्या दिशेमध्ये तो बसला ना सावळा, बघत पण नाही, एवढी रुटलेली रुसलेली आहे ती. तर करावा काय, काहीच करून ती मानत नाही, काय करावं आता. मग शेवटी ललिताला एक आयडिया सुचते, ते कृष्णाला बोलवते आणि कानामध्ये काहीतरी सांगते. ते ऐकल्याबरोबर लगेच कृष्ण तिकडून निघून जातात आणि राधाने तिकडे बसून राहते रुठून. आणि थोड्या वेळानंतर त्या पर्वताच्या समोर तिथे बसले राधाराणी, समोर एक मोर येतो, मोर आणि छान नृत्य करू लागतो एकदम सुंदर. तर ललिता म्हणते बघ बघ किती छान मोर आला आहे. बघायला पण तयार नाही, नाही बघायचं मला, जे काय सांगेल तर मला काहीच ऐकायचं नाही, बघतं खरं एकदा तरी बघ म्हणून ते वळून बघते त्या मोराला. जेव्हा ती मोराला वळून बघते ना तो मला आणखी खूप उत्साह येतो, अरे मला तिने पाहिलं म्हणतो आणखी छान नृत्य करायला लागतो. मग ती बघत राहते मोराकडे, त्या तो आणखी छान नृत्य करतो, आणखी छान नृत्य करतो, आणखी छान आणखी मोर एकत्र होतात, ते पण छान नृत्य करतात. मग काही वेळानंतर राधाराणी रागच विसरून जाते आपला, त्या मोराकडे बघून त्याचं नृत्य बघून सगळं विसरून जाते की मी का रागवले होते. आणि काही वेळानंतर ती अशी उतरते आणि त्या मोराबरोबर नृत्य करू लागते. आता ते उठून बसले ना उसून, काही वेळाने राग विसरून सर्व काही विसरून स्वतः उतरून त्या मोरांबरोबर मोरणी बनून नृत्य करू लागते आणि खूप वेळ नृत्य करतात मोर आणि मोरणी, नांडोर आणि मोर म्हणजे राधाराणी आणि तो मोर. आणि बऱ्याच वेळानंतर खूप वेळ नृत्य केल्यानंतर ती राधाराणी जी आहे ती मोराला मिठी मारते आणि तेव्हा तिला कळतं की हा आपला श्यामसुंदर कृष्ण. तरी कानात काय बोलली होती ललिता, तू मोर बन आणि नृत्य कर तरच ती थोडी शांत होईल. आणि ते मग आयडिया योजना सक्सेसफुल. तोपर्यंत राग पण नष्ट झाला होता. अशा प्रकारे केवळ कृष्णाबद्दलचं प्रेम वाढावं म्हणून राधाराणी असंच रुसून बसते. कृष्णामागे अहंकार नसतो काही, मान सन्मान अभिमान नसतो काही, केवळ आपलं प्रेम कृष्णावरचं वाढावं, त्यांचं माझ्यावरचं वाढावं म्हणून ते नाटक असतं लुटुपुटीचं, कृष्णाचं नाटक. पण ते नाटक जे आहे कृष्णाचं ते तिकडे होतं मानगड मान मंदिरमध्ये, अतिशय उत्कृष्ट जागा आहे ती. अनेक कारणं आहेत आणि अनेक प्रसंग आहेत, अनेक ठिकाणी रुसणं वगैरे आहे. आणि त्या ठिकाणी एक जागा आहे तिचं नाव आहे मोरकुटी, त्या ठिकाणी मोर येऊन नाचले होते. त्या ठिकाणी कधीकधी योजनाबद्ध रीतीने कृष्ण आपले मोर आणतात, राधा आपली मोरणी आणते आणि त्यांचं नृत्य ते दोघं बघतात बसून. कधी कधी स्वतः मोर बनून नाचतात दोघंही, कधी प्रत्यक्ष मोर बनतात तर कधी मोराचा वेष धारण करून नाचतात. अशा अनेक प्रकारच्या लीला तिथे कायम चालू असतात, नित्य नियमाने तिथे मोर मोरणी का नृत्य चालते रहता आहे. असं सुंदर स्थान आहे. तर आता आपण जाऊन तिथे ती स्थानं वन बाय वन बघू. काय सांगितलं मला मी, भानुगड आपण इथे बसलेलो आहोत, कुशलबिहारीमध्ये राजाने मंदिर बांधलं दानगडावरती, तिथं विलासगड, त्याच्यानंतर मानगड. जय जय श्री राधे. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.